नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बोरवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानार जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी आणि अस्तंत बंगालातलो भाजपाचो पहिलो मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल आर एन रवी हांणी मुखेलमंत्री आणि 5 नव्या मंत्रिमंडळ वांगड्यांक पद आणि गोपनियतायेचो सोपूत दिलो. ह्या मंत्रिमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशीत प्रामाणीक आणि सुधीराम टुडू हांचो आसपाव आसा. सोपूत घेतल्या उपरांत पत्रकारां कडेन उलयतना मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले,
Today is a very important day for the country and for Bengal. It was a wish of the Prime Minister that the new government should begin its tenure on the occasion of Raveendra Jayanti. Therefore, under the leadership of Prime Minister, we pay tribute to Kavi Guru and took the oath today while upholding the constitution.
मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सुवेंदू अधिकारी आणि 5 नव्या मंत्रिमंडळ वांगड्यांक परबी दिल्यात. ह्या फुडाऱ्यांनी गांवगिऱ्या पांवड्यार मेहनत करून लोकांची सेवा केल्या आणि ते अस्तंत बंगालाच्या उदरगतीची दिका आनीक घटमूट करतले असो विश्वास तांणी उक्तायला. इतले मजगती सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणा खाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरवात केल्या असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. अस्तंत बंगालात झाल्या सोपूतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हजेरी लायली. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आणि हेर मंत्र्याक गोयच्या मुखेलमंत्र्यांनी परबी दिल्यात. आयज रवींद्र जयंती, ह्या निमतान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हांकां आर्गां ओंपल्यात. गुरुदेव टागोरांचे योगदान साहित्याच्या मळाभायर पातळळां. तांच्या वावरात भारतीय संस्कृतायेची गिरेस्तकाय आणि मनीसपणाच्या सार्वत्रिक मूल्यांचे प्रतिबिंब दिसता आणि त्यांची शिकवण सदांच लोकांक मार्गदर्शन करतली अशी आस्त सोशल मीडिया पोस्टावरवी उपराष्ट्रपतींनी उक्तायल्या. मजगती रवींद्रनाथ टागोर हांच्या नव्या विचारांनी सर्जनशील उर्जेन आणि सांस्कृतिक आत्मविश्वासान समाज समृद्ध केलो असे सोशल मीडिया पोस्टावरवी प्रधानमंत्र्यांनी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या तेलंगणात सुमार 1,535 कोटी रुपया परस चड मोलाच्या रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले. 118 किलोमीटर लांबायेच्या काजीपेट विजयवाडा मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाचे आणि काजीपेट रेल्वे अंडर रेल बायपासाच्या उक्तावणासयत साबार कार्यावळींनी प्रधानमंत्री वांटेकार जातले. प्रधानमंत्री फाल्या सांजवेळा सिकंदराबादच्या परेड मैदानार भौशीक बसकेंत उलोवप करतले. उपरांत प्रधानमंत्री 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. भेटीच्या दुसऱ्या दिसा ते सोमनाथ देवळाच्या जिर्णोद्धाराच्या 75व्या वर्साच्या निमतान आयोजित केल्ल्या सोमनाथ अमृत महोत्सवात वांटो घेतले. ह्या वेळार प्रधानमंत्री सोमनाथाच्या गिरेस्त दायजाचेर आणि आध्यात्मीक महत्वाचेर आदारिल्ले यादेस्तीक टपाल तिकीट आणि नाणे जारी करतले. त्रिनिदाद आणि टोबॅगो भेटीवेळार विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि भारत त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यामधल्या पारंपरिक संबंधांची तोखणाय करताना सांगले,
has traditionally had very warm and friendly relations with Trinidad and Tobago, and these ties have been underpinned by shared history, our struggle against colonialism, and by our very special bonds of cricket. The people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
तसेच ताणी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य आणि घटमूट करपाविषयी भासाभास केली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि अटल पेन्शन योजन ह्या योजनांनी देशातल्या नागरिकांक समाजिक सुरक्षा कवच दिवपाची 11 वर्सां पुराय केल्यात. खास करून समाजातल्या वंचित आणि असुरक्षित घटकांक आर्थिक संरक्षण दिवप हो ह्या येवजण्यांचो हेत आसा. एक कळवणी आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. हवामान, गोंयांत फुडले 2 दीस तापमानांत वाड जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी केला. खेळ, IPL क्रिकेट सर्तीत आयज सांजवेळा 7:30 वरांचेर जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानार राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स पंगडां मदीं खेळ जातलो. भारताचे साहिल जाधव आणि चीनात चालू आशिल्ल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 सर्तीत दादल्यांच्या वैयक्तिक कंपाऊंड सर्तीत काशा पदक जिंकले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.